त्या आज्ञा तुझे सेवक जे संदेश ते यांच्या मार्फत तू आम्हास दिल्यास, जेव्हा तू म्हणालास तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे, तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगल कृत्यांनी अशुद्ध झाला आहे, त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे.